नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. विवासात काय मुखेल खबरो. गोयात कंपन्यांनी बाहेर भरती खातीर जाहिरात दितना रोजगार विनिमय केंद्राक माहिती दिवंक ना जाल्यार 5 ते 30,000 रुपया दंड दिवपाचो निर्णय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत झाला. गोवा बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनान घडून हाडिली तिसरी मिस्टर गोवा 2025 बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीप शेनवारा 8 मार्चाक मडगावच्या लोहिया मैदानाचेर जातली. 7 मार्च ते 9 मार्च ह्या 3 दिसात ऑक्टोबर 2025 ही सांस्कृतीक कार्यावळ साखळीच्या रवींद्र भवनात आयोजित केल्या. वर्षाच्या ठराविक दिसांनी रातची 10 ते 12 वरां मजगती लाउडस्पीकर वा भौशीक संबंधित उपकरणाचो वापर करपाक परवानगी दिवपी आदेश जारी. आता पुराय खबरो. गोयात पशुवैजकीय सहायकाच्यो सुवातो कंत्राटी पद्दतीन भरतले. तशेंच गोयात कंपनींनी वा हेर भरती खातीर जाहिरात दितना रोजगार विनिमय केंद्राक माहिती दिवंक ना जाल्यार 5 ते 30,000 रुपया दंड दिवपाचो निर्णय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला. गोंयकारांक खासगी मळार रोजगाराची संद मेळपाक जाय ह्या हेतान हो निर्णय घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते मंत्रिमंडळाचे बसके उपरांत मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत उलयताले. हे शिवाय म्हापसा अर्बन कॉपरेटीव्ह बँकेची म्हापसा आशिल्ली नंदादीप ही बिल्डींग गोंय सरकार 25 कोटी रुपयांक घेवपाचो निर्णय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत जाला. गोंय धार्मीक महोत्सवा खातीर 1.5 कोटी रुपया तशेंच सेंट फ्रांसीस झेवियर एक्सपोजिशन खातीर आयिल्ल्या 5 कोटी रुपया खर्चाक मंजुरी. पणजी रुवादी ओरेम कन्व्हेन्शन सेंटराच्या लिजाक मंजुरी आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेत ह्यो सगळ्यो मंजुरी दिल्या. परवरीचे देव खापरेश्वराचे मंदीर सरकार बांधून दितलो. देवळाच्या समितीन देवळा खातीर नवीन सुवात सोदून दितकच देवूळ बांधपाचे काम सुरू जातले अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कॅट परचेस करता आम्ही. इट इज अ 24 पोस्ट फॉर द वेटरनरी असिस्टंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसीस. वेटरनरी असिस्टंट आमचे कमी आशिल्ले त्या कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर घेवपाक तांकां परमिशन दिला. इट इज अ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कंपलसरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज इन गोवा अमेंडमेंट बील 2025. आम्ही प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरांतल्यान गोंयान एडवर्टायजमेंट कंपलसरी करपाकूच जाय. तांची फायन जी आसा, फर्स्ट ऑफेन्स जाले जाल्यार 5,000, सेकंड ऑफेन्स जाले जाल्यार 10,000, थर्ड ऑफेन्स जाले जाल्यार 15,000. आनी तेजे मॅक्झिमम एम्प्लॉईज आहा पळय न्ही, म्हणजे 400 वयर, ताका फर्स्ट ऑफेन्साक 20,000, मागीर 25,000 आनी तेज्या उपरांत 30,000. तांच्यांनी एडवर्टायजमेंट गोंयांत कंपलसरी करपाक जाय, केलें ना आमच्या लक्षांत आयलें जाल्यार तांचे फायन केले वयतले ह्या पद्दतीन.
गोवा कोंकणी अकादमी आनी राजभास संचालनालय वास्कोच्या MES वसंत जोशी कला आनी वाणिज्य महाविद्यालयाच्या पालवान डॉ मनोहरराय सरदेसाय जिवीत आनी साहित्य विशयाचेर एक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करता. 12 मार्चाक हो एका दिसाचो राष्ट्रीय परिसंवाद जातलो. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून नामनेचे साहित्यीक आनी गीतकार उदय भेंब्रे हजर आसतले. गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत मानाचे सोयरे म्हणून उपस्थित आसतले. कोंकणी विभाग प्रभारी सत्यवान एस नाईक राष्ट्रीय परिसंवादाचे संयोजक म्हणून काम पळयतात. खास आमंत्रित म्हणून धिंपे उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य माया सरदेसाय हजर आसतली. सांजीजापी समारोप सुवाळ्याक शशिकांत सरदेसाय जे निवृत्त प्राचार्य SS दिंभो महाविद्यालय तशेंच MES महाविद्यालयाची प्राचार्य डॉ मनस्वी कामत आनी हेर मानेस्त हजर आसतले. ह्या राष्ट्रीय परिसंवादात सकाळी सांजे अशा 2 सत्रांनी वेगवेगळ्या विशयांचेर पपत्र वाचन जातले. गोवा बॉडी बिल्डींग आनी फिटनेस असोसिएशनान घडून हाडिल्ली तिसरी मिस्टर गोवा 2025 बॉडी बिल्डींग चॅम्पियनशीप शेनवारा 8 मार्चाक मडगांवच्या लोहिया मैदानाचेर जातली. ह्या सर्ती खातीर वेगवेगळ्या वर्गात वट्ट 4.5 लाख रुपया रोख इनामां प्रायोजीत केल्यात अशी माहिती संघटनेचे चेअरमॅन योगीराज कामत हांणी आज मडगांवांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष संजय रायकार, उपाध्यक्ष खुशाली विरडीकार, गोविंद लोटलीकार, ऋषिकेश देसाय आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. सांजवेळा 7 वरांचेर ह्या सर्तीक सुरवात जातली आनी ही सर्त दादले आनी बायलां खातीर उक्ती आसून कनिश्ठ वरिश्ठ मास्टर्स विशेष गट आनी उक्त गट अशा 5 विभागांनी जातली. ह्या सर्ती खातीर ट्रॉफीच्या आयज योगीराज कामत हांणी उक्तावण केलें. फाटलीं 2 वर्सां ही सर्त घडून हाडटात आनी दर वर्सा ह्या सर्तीक प्रतिसाद वाडत आसा अशें कामत हांणी सांगलें. सद्या बॉडी बिल्डींग लोकप्रिय जावपाक लागला आनी तेच प्रमाण सर्ती वेळार प्रेक्षकांची व्हड प्रमाणांत उपस्थिती मेळटा अशें मुखार तांणी सांगलें. फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीच्या महोत्सव कार्यालयाचें उक्तावण शेतकी मंत्री रवी नायक हांणी केलें. ह्या वेळार फोंडेचे नगराध्यक्ष आनंद नायक, नगरसेवक रितेश नायक, फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीचे खजिनदार हनुमंत नायक, किरण नायक, आयोजक समितीचे सचिव गुरुनाथ नायक आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या उलयतना कृशी मंत्री रवी नायक हांणी सांगलें की हो शिगमोत्सव गोंयची परंपरा आनी गोंयच्या दरेका समाजांतले लोक ह्या उत्सवांत वांटो घेतात. शिगमो उत्सव हो गोंयचो संस्कृताय आनी एकचाराचे प्रतीक आनी संस्कृताय तिगोवन दवरपाक फुडले पिळगे मेरेन पावपाचें आवाहन तांणी दरेका पिळगेक केलें. गोंयांत शिगमोत्सव फोंड्यासान सुरू जाता. गोमंतकीय शिगमो महोत्सवाक अंत्रुज शिगमो महोत्सवांतल्यान सरकारीक मान्यताय मेळ्या अशें तांणी सांगलें. ह्या वेळार फिती कापून कार्यालयाचें उक्तावण तांणी केलें. अनुशिगमोत्सव आनी रमटामेळ सर्त शेनवारा 15 तारखेक सांजवेळा 30 फोंडेच्यान सुरू जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. गोंय सरकाराचे कला आनी संस्कृती खाते, वेस्ट झोन कल्चरल सेंटर उदयपूर, नॉर्थ झोन कल्चरल सेंटर दिमापूर आनी रवींद्र भवन साखळी हांच्या जोड पारवान फाल्यां 7 मार्चाक ते 9 मार्च म्हणसर ह्या 3 दिसांत ऑक्टेव 2025 ही सांस्कृतीक कार्यावळ आयोजित केल्या. साखळेच्या रवींद्र भवनात उभारलेल्या भव्य व्यासपीठाचेर 3 दीस सांस्कृतीक कार्यावळ फाल्यां 7 मार्चाक सांजेच्या 6:30 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातली. ह्या उक्तावण सुवाळ्याक मुख्यमंत्र्या वांगडा गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कला आनी संस्कृती खात्याचे सचीव, रवींद्र भवन साखळेचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार आनी हेर मानेस्त हजर आसतले. 3 दीस चलपी ह्या कार्यावळीक कलाप्रेमींनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन आयोजकांनी केलां. पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान 2025 वर्साच्या थारावीक दिसांनी रातची 10 ते 12 वरां मजगती लाउडस्पीकर वा भौशीक संबोधन उपकरणांचो वापर करपाक परवानगी दिवपी आदेश जारी केला. 4 मार्चाक कार्नवलाचो निमणो दीस, 20 एप्रील इस्टराचो आदलो दीस, 28 ऑगस्ट गणेश चतुर्थी विसर्जनाचो दुसरो दीस आनी 31 ऑगस्ट गणेश चतुर्थी विसर्जनाचो 5वो दीस, 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, 1 ऑक्टोबर नवरात्रीचो निमणो दीस, 19 ऑक्टोबर दिवाळीचो आदलो दीस, 21 आनी 22 नोव्हेंबर इफ्फी, 24 डिसेंबर नाताळाचो आदलो दीस आनी 28 ते 31 डिसेंबर नवे वर्साचे आदले दीस ह्या सांस्कृतीक धार्मीक उत्सवाच्या दिसा हांका खातीर ही परवानगी आसतली. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका वा गोंय राज्यातले व्यक्तीन केल्ल्या अर्जा प्रमाण परवानगी दितले. आवाजाच्या प्रदूषणाचेर नियंत्रण दवरपा खातीर संबंधित अधिकाऱ्यांची देखरेख आसतली आनी नेम मोडटल्याचेर कायदेशीर कारवाय जातली. दक्षिण गोंयच्या साश्ट म्हालांतल्यान सांजुजे ते आरियल पंचायतीचो वॉर्ड 2 आनी सांगे म्हालांतल्या नेतुर्ली पंचायतीचो वॉर्ड 5 खातीर 9 मार्चाक पोटवेंचणूक जाता. मतदाना दिसा आनी मतमेजणीच्या फाटभुंयेर पोटवेंचणूक जावपी वॉर्डांतली सगळी सोरो विक्री आस्थापनां, दुकानां, बारां 8, 9 आनी 10 मार्चाक बंद दवरपाचो आदेश दिला. बारां आनी रेस्टॉरंट परवानो आशिल्ल्या आस्थापनांक फक्त खावपाचे जिन्नस विकपाक मेळटले आनी तशी सुचोवणी दिवपी बोर्ड लावचे पडटले. बार काउंटर बंद दवरचो पडटलो आनी वयल्या दिसांनी सोरो विकपाक मेळचो ना. येता ते आयतारा गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या जोडपालवान मुरगांवां फ्री वैजकीय शिबीर घडोवन हाडलां. मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांणी आयज ही माहिती दिली. ते सकाळी 11 वरांचेर भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हस्तुकी ह्या शिबिराचे उक्तावण जातले. ह्या शिबिरात गोंय वैजकीय महाविद्यालयाचे 18 दोतोर मार्गदर्शन करतले, तातूंत आयुर्वेदा सयत विंगड विंगड दुयेंसांचो आसपाव आसा. हे शिबीर सडा हांगासरल्या पुनर्वसन महामंडळ कॉलनी लागसार जातले अशी माहिती आमदार संकल्प आमोणकर हांणी दिल्या. पणजेच्या वेळेचाळीत नोंद केल्या प्रमाण आयज सर्वाधिक तापमान पणजेत 36.8 डिग्री सेल्सियस आनी किमान दाबोळेत 25 डिग्री सेल्सियस आशिल्ले. हवेतली आर्द्रता 95% आसा. उत्तर आनी दक्षिण गोंयचे हवामान सुकें आसपाची शक्यताय आसा आनी चडांत चड तापमान 35 ते 37 अंश सेल्सियसा मदीं वाडपाची खूब शक्यताय आसा. सकाळी उथळ ते मध्यम धुकें आसूं येता. राज्यात सध्या गरमी खूप वाढल्या. खासा करून जाणट्या आनी भुरग्यांनी गरमेच्या उबाळ्यापासून त्रास जावचे न्हय म्हणून जतनाय घेवपाची खूप गरज आसा. उष्णतायेचो हिट स्ट्रोक येवप तशेंच हेर त्रास जावपाची शक्यता आसता. उबाळ्यापासून वचपाक हलक्या वजनाचे, हलक्या रंगाचे आनी सदळ सुती कपडे घालचे. घरांत आनी खासा करून रांदचे कुडीन हवा खेटी उरपा खातीर दारां आनी जनेलां उक्ती दवरची. जनेलांक पडदो, कपडो वा चादर बांदची. डिहायड्रेशन टाळपा खातीर भरपूर उदक, फळांचो ज्यूस, ताक, लस्सी वा हेर पातळ द्रव्यां पिवची. वताक वा गरमेच्या वातावरणांत शारिरीक त्रासाचें काम करपाचें टाळचें वा मदीं मदीं विसव घेवचो. दनपारा कडक वतान शक्य तितले भायर वच्चे टाळचे. भायर काम करतना वा शारिरीक व्यायाम करतना चड जतनाय घेवची. स्तनपान करपी भुरग्यांच्या गरमेच्या दिसांनी चड वेळा दूद दिवचे. 6 म्हयन्यावेल्या भुरग्यांक पुरक आहार खावपी भुरग्यांक मदल्या वेळार थोड्या प्रमाणांत गरम केल्लेय थंड उदक दिवं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंयांत कंपनींनी वा हेर भरती खातीर जायरात दितना रोजगार विनिमय केंद्राक माहिती दिवंक ना जाल्यार 5 ते 30 हजार रुपया दंड दिवपाचो निर्णय आयच्या मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला. गोवा बॉडी बिल्डींग आनी फिटनेस असोसिएशनान घडून हाडिल्ली 3री मिस्टर गोवा 2025 बॉडी बिल्डींग चॅम्पियनशीप शेनवारा 8 मार्चाक मडगांवच्या लोहिया मैदानाचेर जातली. 7 मार्च ते 9 मार्च ह्या 3 दिसांत ऑक्टेव 2025 ही सांस्कृतीक कार्यावळ साखळीच्या रवींद्र भवनांत आयोजित केल्या. वर्साच्या थारावीक दिसांनी रातची 10 ते 12 वरां मजगतीं लाउडस्पीकर वा भौशीक संबंधन उपकरणाचो वापर करपाक परवानगी दिवपी आदेश जारी. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें मुखावेलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां 7:25 वरांचेर. नमस्कार.